नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, देश बेगीनूच नक्षलवाद आणि माओवादी हिंसाचारातल्यान पुरायपणान मुक्त जातलो असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला। दिवाळे निमतान राज्यपाल पी अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक परबी दिल्या। काल रासय लोटली हांगा स्फोट जाल्ले हे शिपयार्ड सील करपाचो आदेश दक्षिण गोंयच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयज दिला। आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या 26व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कोकणी कवी माधव बोरकार हांची एकमतान निवड झाल्या। पुराय खबरो, देश बेगीनूच नक्षलवाद आणि माओवादी हिंसाचारातल्यान पुरायपणान मुक्त जातलो असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला। फाटल्या 11 वर्सांत माओवादी आतंकवादाचेर मात करपाच्या मळार व्हड उदरगत जाल्या अशें तांणी सांगलें। श्री मोदी काल नवी दिल्लीन संवसारीक शिखर सभेच्या कार्यावळी वेळार उलयताले। प्रधानमंत्र्यांनी म्हटलां की माओवादी आणि आतंकवाद हो राष्ट्राच्या तरणाट्यांक आडचे व्हड अन्याय आणि व्हड पाप जाल असा। फाटल्या दशकांत हजारांनी नक्षली लोकांनी हिंसाचाराची वाट सोडून शरण आयल्यात। तातूंत फाटल्या 75 वरांत 303 लोक शरण आयल्यात असे त्यांनी सांगले। दिवाळे निमतान राज्यपाल पी अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक परबी दिल्या। राज्यपालान आपल्या संदेशान म्हटला की दिवाळीक लाखांनी लोकांच्या काळजान एक खाशेली सुवात असा। काळजाचेर उजवाडाचो अज्ञान काळखाचेर उजवाडाचो अज्ञानाचेर गिन्यानाचो आणि वायटाचेर बऱ्यान जैत मेळोवचो प्रतीक म्हळ्यारूच दिवाळी परब असा। कुटुंबांक एकठांय येतात, घरांत दिये आणि कंदिलांनी शोभीत जातात। समाज व्हड उमेदीन आणि भक्तीन हो सण मनयता। हो उत्सव फकत सुखाची परब न्हय, तर आमच्या वाटून घेतिल्ल्या सांस्कृतीक दायजाची आणि करुणा आणि एकचार ह्या मूल्यांची याद करून दिवपी हो सण असा, असे तांणी मुखार म्हटला। ह्या शोभीत उजवाडाच्या उत्सवाचेर राज्यपालांनी सगळ्या लोकांक समाजाक सकारात्मक योगदान दिवचे आणि गोंया खातीर आणि राष्ट्रा खातीर एक उजवाड चढ समावेश आणि टिकाऊ फुडार बांधपाक एकठांय येऊन वावर करपाचो उलो मारला। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आपल्या संदेशान म्हटला की सगळ्यांच्या जिवितांत ताची उर्जा आणि खोशेची मागणी केल्या। दिवाळेचो उजवाड लोकांच्या मनान आणि काळजान एकसाराच्या रुपान फाकचो असे म्हटला। आम्ही हा उत्सव मनयताना राज्याच्या दरेका कोनशान गिन्यानाचो उजवाड पातळोवया। आमचो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी दिल्ल्या विचारांचेर भर दिवन आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा घडोवया असे सांगला। थळावी उत्पादना विकती घेऊन स्वयंपूर्ण गोवा घडोवपाक हातभार लावया, असे मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशांत म्हटला। बोटीची बांदावळ चालू असताना अकस्मात उजो पेटून काल रासय लोटली हांगच्या विजय मरीन शिपयार्ड हांगा स्फोट जावन दोगा कामगारांक मरण आयिल्ल्यान हे शिपयार्ड सील करपाचो आदेश दक्षिण गोंयच्यो जिल्हाधिकारी एग्ना किल्स हांणी आयज दिलो। ते उपरांत ह्या शिपयार्डाक कुलूप लायला। कारखाने बाष्प खातें, कामगार खातें आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ हांणी ह्या यार्डाची तपासणी करून ते विशींचो अहवाल जिल्हो प्रशासनाक सादर करचो अशी सुचोवणी किल्स हांणी केल्या। काल सांजे वेळार 5:30 वरांच्या सुमारार ही उजो लागपाची दुर्घटना घडिल्ली। तातूंत 8 जण कामगार जखमी झाले। तातूंतल्या 2 जणांक काल मरण आयिल्ले जाल्यार हे 5 जणांक जखमी अवस्थेत गोंय वैजकी महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत दाखल केल्ले। हे 4 जणांचेर उपचार चालू असताना पूण तांची भलायकी चिंता करपासारखी असा, असे कळीत केला। वेल्डिंगाचे काम चालू असताना ही दुर्घटना झाली, असे मुळाव्या चौकशेन दिसून आयला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी GST संदर्भात घेतिल्ल्या निर्णयाक योकार देऊन काय लोकांनी आपली मतां उक्तायल्यात। आज ऐकूया प्रसाद तांबा हांचे मत।
नमस्कार। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी आणि GST रेट्स जो असा, जो 12% वयल्यान 5% राडप, 18% वयल्यान 5% राडप आणि थोड्यो 5% वयल्यान 0% राडप, जे आमच्या मेडिकल क्षेत्रात म्हणजे जे मेडिसिन्स आणि बाकीचे जे डिव्हायसीस आणि हाका लागतात त्या हाका ताणी वो रिडक्शन करपाचे थारायले। त्यानुसार 22 सप्टेंबराक जेन्ना GST 2.0 रोल आउट झाले आणि आम्ही सगळ्यांनी ताका वड्या हातून येवकार दिलो आणि जो रेट्स 12% आशिल्ले त्यो 5% झाल्यो, 5% थोड्यो 0% झाल्यो आणि बरेचश्यो 12% 5% झाले ते ऑलमोस्ट 95% ऑफ द प्रोडक्ट्स तितल्या हाजेर झाले। उरिल्ले 18 वयल्यान 5 झाले आणि थोडी तर ड्रग्स अशी आशिल्ली जी कॅन्सर ड्रग्स असा, जी सामान्य मनशाच्या आवाक्या भायर असतात, ताजी 0% हे केली। बऱ्यापैकी हातून एक रिलीफ मेळ्ळो, ज्यातून हेल्थ केअर सिस्टम स्ट्रेंथन जावपाक मदत जाल्ली आसा.
आकाशवाणी पणजे केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकांक वाचक म्हळ्यार न्यूज रिडर पदां भरपाचें आसा. ते खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें आसा, तशेंच ताका कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचें प्रभुत्व आसप गरजेचें आसा. अर्ज पावोवपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या 26व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कोंकणी कवी माधव बोरकार हांची एकमतान निवड झाली. परिषदेचे हालीच जाल्ले आमसभेचे बसकेन हो निर्णय झाला. साहित्य संमेलन 22 आणि 23 नोव्हेंबराक केरळ राज्यातल्या एर्नाकुलम शारांत AJ हॉलान घडून येवपाचे आसा. साहित्य अकादमी अणकार पुरस्कार तांकां प्राप्त जाला. हाचे भायर कोंकणी भाशा मंडळ TMA पै पुरस्कार, विश्व कोंकणी केंद्राचो विमला पै पुरस्कार, गोंय राज्य सांस्कृतिक पुरस्कार, गोवा कोंकणी अकादमी कोंकणी भाशा सेवा पुरस्कार तांकां फावो जाल्यात. साहित्य संमेलनाचे आयोजन करपाची जापसालदारकी केरळातल्या कोंकणी संस्थांनी संयुक्तपणान घेतल्या. संमेलनाक हाजीर रावूंक सोदपी प्रतिनिधींची नाव नोंदणी करूंक सुरवात केल्या. दिवाळी खरेदी खातीर शेनवारा पणजी सयत राज्यातल्या वेगवेगळ्या बाजारांत व्हड गर्दी जाल्ली. बाजारांत आकाश दिवे, पणट्यो, इलेक्ट्रीक लायटीचे सामान, रांगोळी, नरकासुराची मोवाळी, फुलांच्यो माळो, गांवठी फोव, सादे फोव, कार्टां आनी खाणांची खरेदी करपाकूय बरीच गर्दी जाल्ली. हाका लागून शेनवारा बाजार वाठारांत सयत चडशा मुखेल रस्त्यांचेर येरादारीची कोयडी जाल्ली. पणजी बाजारांत फाटल्या वर्साच्या तुळेंत वेगवेगळ्या वस्तूंचे दर वाडल्यात, पूण खरेदीची उमेद मात तशीच आसा. दिवाळे खातीर गरजेचे आशिल्ले गांवठी फोव 100 ते 120 रुपया किल दरान विकतात, सादे फोव 70 रुपया किल विकतात आणि कार्टां 20 रुपया 5 नग आसात. बाजारातल्या आकाश दिव्याचे दर आकार आणि डिझायनाचेर आधारून 200 ते 1000 रुपया मेरेन आसात. मातयेच्यो साध्यो पोंट्यो डझनांक 50 ते 80 रुपया, कलर आणि डिझायन केल्ल्यो पोंट्यो 15 ते 40 रुपया एक विकताले. इलेक्ट्रीक लायटीच्यो माळो 200 ते 1500 रुपया, कृत्रीम फुलाच्यो माळो 30 ते 150 रुपया विकतात. भारतीय किसान संघाची शिरोडा ग्राम समिती बेरेस्तारा 22 ऑक्टोबराक दिवाळे पाडवेच्या दिसा तरवळे शिरोडा हांगा गोपूजन करतली. सकाळी 9 वरांचेर तरवळेच्या ग्राम समितीच्या अध्यक्ष श्री सुजय प्रभुदेसाय हांच्या घराकडेन गाय आणि म्हशींक तेल आणि उदकान न्हाण, योग्य उपासना, धुपादीप वांगडात पूजन करतले. या गोपूजन कार्यावळीन वांटो घेवप्यांची इच्छा आशिल्ल्या दुधाचे शेतकार, शेतकारिश्ट आणि गाय मोगींक सकाळी 9:30 मेरेन हाजीर रावपाचे आवाहन केला. गोपूजनाच्या निमतान भारतीय किसान संघाचे दक्षिण गोंय समन्वयक नरेश बालवे सकाळी 11 वरांचेर मुखेल सोयरे आणि वक्तो म्हणून शेतकारिश्टांक मार्गदर्शन करतले. तशेंच रस्त्यार कॅम्पिंग करपी भटक्या गोरवांची राखण करपा खातीर आणि रस्त्यार अपघात जावचे न्हय म्हणून गोरवाच्या गळ्यान आणि शिंगाचेर लावपाक किरणोत्सवी चिकट पट्ट्यो म्हळ्यारूच रेडियम स्टिकर आणि पट्ट्यो वाटतले. शिक्षणीक वर्स 2025-26 खातीर ST विद्यार्थ्यांक गगन भरारी शिक्षण येवजण आनी मेरीट बेस्ट पुरस्कारा खातीर अर्ज सादर करपाची निमणी तारीख 30 नोव्हेंबर 2025 मेरेन वाडयल्या. शालेय पातळेचेर सत्यापनाची निमणी तारीख 15 डिसेंबर 2025 अशी आसा, जाल्यार जिल्लो पातळेचेर 31 डिसेंबर 2025 मेरेन अर्ज स्विकारतले. गगन भरारी शिक्षण येवजणे खाला मुखेलमंत्री शिश्यवृत्ती पोर्टलाचेर अर्ज सादर करपाची तारीख आनीक वाळोवचे नात अशें संचालक दिपक SDESAI हांणी कळीत केला. खेळ. राजस्थानातल्या दौसा हांगा जाल्ल्या 30व्या राष्ट्रीय सब ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट सर्तीत गोयच्या चलियांचो पंगड यशस्वी थारला. निमाणे फेरयेंत ताणी उत्तर प्रदेशाच्या पंगडाक 4 गड्यांनी हारयले. चलियांच्या पंगडान गोयच्या संयुक्त 3रो क्रमांक मेळ्ळा. चल्यांच्या निमण्या फेरयेंत गोंयांक पयली फलंदाजी करताना 6 षटकांत 4 बाद 38 धावड्यो काढल्यो. हवामान. आयज राज्यातले हवामान नितळ असले, खंयच वादळी वारो, नेटाचो पावस पडल्याची नोंद ना. फोंडा आणि सांगे हलको पावस पडला. आयज पणजे चडांचड तापमान 35 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 25.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला. मुरगांवात चडांचड तापमान 32.8 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 26 डिग्री सेल्सियस नोंद झाला. परतून एक फावट मुखेल खबरो. देश बेगीनूच नक्षलवाद आणि माओवादी हिंसाचारातल्यान पुरायपणान मुक्त जातलो असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. दिवाळे निमतान राज्यपाल P.अशोक गजपती राजू आणि मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक परबी दिल्या. काल रासाय लोटली हांगा स्फोट जाल्ले शिपयार्ड सील करपाचो आदेश दक्षिण गोंयच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. आणि अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या 26व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कोंकणी कवी माधव बोरकार हांची एकमतान निवड झाल्या. आणि इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.